चीनीमंडी.com पॉडकास्ट। 7 दिवसांमध्ये समस्या न सोडवल्यास रजपुरा कारखान्यावर करणार धरणे आंदोलन। ऊस थकबाकीसह शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण न झाल्याने भारतीय किसान युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केलेला आहे। दरम्यान पदाधिकाऱ्यांनी जिल्हा ऊस अधिकारी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली। तसेच 7 दिवसात समस्या सोडवल्या गेल्या नाहीत तर रजपुरा कारखान्यावर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलेला आहे। शुक्रवारी भाकियूचे जिल्हाध्यक्ष शंकर सिंग यादव यांच्या सूचनेनुसार भाकियू कार्यकर्ता साखर कारखान्यांवर ऊस थकबाकी भागवणे आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन जिल्हा ऊस अधिकारी कार्यालयात आले। ऊस अधिकाऱ्यांना भेटून कार्यकर्त्यांनी सांगितले की जिल्ह्यातील 3 ऊस कारखान्यांवर शेतकऱ्यांचे 253 करोड रुपये देय आहेत आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी साखर कारखान्यांकडून त्यांचे देय दिले जावे। कार्यकर्त्यांनी सांगितले की DCM शुगर मिल रजपुरा कडून प्रेरणा मोठ्या क्षेत्रफळात शरदकालीन ऊस लागवड केली होती। आता कारखाने त्याला पेढी ऐवजी रोपांची नोंद करण्यावर अडकले आहेत। कारखान्याकडून स्थानिक शेतकऱ्यांऐवजी अलीगड, बुलंदशहर आदी क्षेत्रातील शेतकऱ्यांचा सर्वे केला जात आहे। या सर्व समस्यांचे 7 दिवसात निराकरण केले जावे असे जर नाही झाले तर नाईलाजांनी DCM शुगर मिलच्या गेटवर धरणे आंदोलन करावे लागेल। यावेळी मुनेंद्र सिंग, विजयेंद्र सिंग, जसवीर सिंग आदी उपस्थित होते।